सुपर हिट्स 93.5 वर रेड एफएम वर रुद्रा है तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. एंड मॉर्निंग नंबर वन में सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्याला आहे ना बऱ्याच गोष्टी सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणून सांगितल्या जातात. बरं, आपल्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज निभावत असताना आपल्याला बऱ्याचदा असं स्पेशल काहीतरी करावं लागत नसतं. म्हणजे सिग्नल लागलेला आहे आणि मला उभं राहायचं आहे, दॅट्स इट. ही एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मी ती पाळायला पाहिजे. मी गार्डनमध्ये गेल्यानंतर इकडे तिकडे कचरा टाकायला नको, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मी ती पाळायला पाहिजे. आपल्याला स्पेशल एफर्ट्स देण्याची गरज नाही आहे, पण आपल्याकडून तेवढंही होत नाही. यु नो, बरीच मंडळी आपल्याच अवतीभोवती आपल्याच एरियामध्ये राहणारी कदाचित असतील, किंवा आपल्या ओळखीतली काहीतरी मंडळी असतील की जी स्वतःची कामं करत असताना स्वतःच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीजचं भान ठेवतात. बरं, ह्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे फक्त सिग्नलवर उभं राहणं आणि गार्डनमध्ये कचरा न टाकणं एवढ्याच तर सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज नसतात, तर माझं या समाजाला काहीतरी देणं लागतं. मी काही लोकांना अवेअर करायला पाहिजे, ॲटलीस्ट त्या गोष्टींबद्दल अवेअर करायला पाहिजे ज्या गोष्टींबद्दल मला नॉलेज आहे, नाही का? असा विचार करणारी बरीच मंडळी आहेत आणि आज सुद्धा मॉर्निंग नंबर वन मध्ये अशीच एक पर्सनॅलिटी आपल्यासोबत असणार आहे. थोडी ही देर में उनसे बातों का सिलसिला स्टार्ट होगा, थोडी ही देर में चार सुपरहिट ट्रॅक्स आएंगे. एन्जॉय, बजाते राहो.